आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबुधाबीचे राजपुत्र शेख खालेद बिन महम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा करणार. जीएसटी परिषदेची 54वी बैठक आज नवी दिल्लीत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आजपासून उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं राष्ट्रीय आढावा परिषद. बांगलादेश विरुद्धच्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऋषभ पंतचं भारतीय संघात पुनरागमन आणि पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचा शानदार सोहळ्यात समारोप. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबुधाबीचे राजपुत्र शेख खालेद बिन महम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा करणार आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यानच्या विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. शेख खालेद आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. त्यांचं काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. अबुधाबीचे राजपुत्र म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्याबरोबर संयुक्त अरब अमिरातीचे अनेक मंत्री आणि उद्योजकही भारतात आले आहेत. शेख खालेद उद्या एका उद्योगविषयक कार्यक्रमासाठी मुंबईला भेट देणार आहेत. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज रियादमध्ये भारत आणि आखाती सहकार्य संघटनेचे देश यांच्यात होणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच बैठक असणार आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची 54वी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. यावर्षी जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत लोखंड, पोलाद आणि अॅल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर 12% समान जीएसटी दर लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य जनतेला पुरवल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकीटं, बॅटरी संचलित कारसेवा अशा सेवांवर जीएसटी लागू केला जाऊ नये अशीही शिफारस या परिषदेनं केली होती. भारतात एमपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण एमपॉक्सची साथ असलेल्या देशातून नुकताच भारतात आला होता. या रुग्णाचं रुग्णालयामध्ये विलगीकरण करण्यात आलं आहे. त्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्याच्या नियमसंहितेनुसार व्यवस्थापन केलं जात असून संभाव्य रुग्णांची चाचपणी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्या सुरू असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या घटनांबाबत उपाययोजनांसाठी देशात पुरेशी तयारी असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आपल्या देशातील भाषा वैविध्य हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्याचं जतन करण्यासाठी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये मातृभाषेत बोलावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत केलं. मुंबई समाचार या गुजराती भाषक वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त लघुपटाचं प्रदर्शन शहा यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. स्थानिक भाषांचं संवर्धन गरजेचं आहे. त्यासाठीच मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणावर भर देणारं शैक्षणिक धोरण केंद्र सरकारनं आणलं आहे असं शहा म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री कालपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर ते मुंबईतल्या विविध भागांमधल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 114वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी लोकांना त्यांच्या कल्पना आणि सूचना 1800 11 7800 या टोल फ्री क्रमांकावर 27 सप्टेंबरपर्यंत देता येतील. तसंच माय जीओव्ही संकेतस्थळावरून देखील सूचना पाठवता येतील. हा कार्यक्रम 29 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तींचं दर्शन घेण्यासाठी तसंच सामाजिक संदेश देणारे नेत्रदीपक देखावे बघण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे. हा महोत्सव परदेशातही उत्साहात साजरा होत आहे. विविध देशांमध्ये तो कशाप्रकारे साजरा केला जातो हे आपण जाणून घेत आहोत. आज आपण श्रीलंकेत कोलंबोमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची माहिती जाणून घेणार आहोत. कोलंबोमध्ये राहणाऱ्या मिनल रेणावीकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तसं इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी उत्साहाने सहाय्य केले. इथल्या पेटा मार्केटमध्ये गणपतीच्या सर्व मूर्ती उजव्या सोंडेच्या मिळत होत्या. मग इथल्याच कारागिराकडून डाव्या सोंडेची सुंदर 2 फुटाची मूर्ती बनवून घेतली. इथे आपल्या महाराष्ट्र पद्धतीने पूजा सांगणारे मराठी गुरुजी नाहीत. मग इथेच स्थायिक असणाऱ्या गुरुजींशी बोलून कार्यक्रम ठरवून त्यांच्या मार्गदर्शनात पूजा संपन्न झाली. येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझिमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल वादकांच्या सहाय्याने ढोल ताशा लेझिमच्या गजरात बाप्पांचे विसर्जन केले. हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर कोलंबो येथे दणक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येने उपस्थित होते, पण श्रीलंकन, तमिळ, सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरिकही उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं आजपासून उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं 2 दिवसीय राष्ट्रीय आढावा परिषद आयोजित केली आहे. चिंतन शिबिर नावाच्या या परिषदेत देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सामाजिक न्याय आणि समाज कल्याण विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. उपेक्षित समाजाच्या कल्याणाच्या उद्देशानं विविध योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीवर या शिबिरात चर्चा करण्यात येईल. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री बी एल वर्मा आणि रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचं उद्घाटन करण्यात येईल. नायजेरियामध्ये काल एका इंधनवाहू टँकरच्या स्फोटात 48 जणांचा मृत्यू झाला. बिदा एगी लपाई महामार्गावर हा अपघात झाला. या टँकरची एका ट्रकशी टक्कर झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला. इतर 2 वाहनांनाही या अपघातात आग लागली. अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देली मालिक टेब्यून यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत 94% मतं मिळाल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा तिथल्या निवडणूक विषयक राष्ट्रीय प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहम्मद शेरीफ यांनी केली. टेब्यून यांचे प्रतिस्पर्धी अब्देली हसनी शेरीफ यांना 3% तर युसुफ औशिशे यांना 2% मतं मिळाली. संरक्षण विभागानं आजपासून दिल्लीत 3 सेवांमधल्या अधिकाऱ्यांसाठी पहिला संयुक्त आढावा मूल्यांकन कार्यक्रम आयोजित केला आहे. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह 3 सेवांमधील मेजर जनरल आणि समकक्ष अधिकाऱ्यांसाठी हा 5 दिवसीय कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात धोरणात्मक नियोजन, भविष्यातले धोके, आव्हानं आणि संघर्षांसाठी योग्य अंदाज आणि तयारी यांचा समावेश असेल. विविध विभागांमधला समन्वय आणि एकात्मता वाढवणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. बांगलादेश विरुद्धच्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. चेन्नईतल्या एमए चिदंबरम मैदानावर 19 तारखेपासून ही मालिका सुरू होणार आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचं संघात पुनरागमन झालं आहे, तर यश दयाल पहिल्यांदाच खेळणार आहेत. ऋषभ पंत डिसेंबर 2022 नंतर पहिल्यांदाच भारताच्या संघात खेळणार आहे. रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करणार आहे. पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचा काल रात्री शानदार सोहळ्यात समारोप झाला. मुसळधार पाऊस असूनही स्टेट डी फ्रान्स इथं झालेल्या समारोप सोहळ्याला जगभरातले 4,400 खेळाडू उपस्थित होते. पुढची पॅरालिम्पिक स्पर्धा 2028 अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस इथं होणार असून पॅरालिम्पिक ध्वज लॉस एंजेलिसच्या महापौर कॅरेन बास यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यंदा भारतीय संघानं आपली सर्वोत्तम कामगिरी करून 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य अशी 29 पदकं मिळवली. दरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला आहे. या खेळाडूंच्या यशोगाथा देशातल्या तरुणांना प्रेरणा देतील असंही राष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबुधाबीचे राजपुत्र शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा करणार. जीएसटी परिषदेची 54वी बैठक आज नवी दिल्लीत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आजपासून उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं राष्ट्रीय चिंतन परिषद. बांगलादेशविरुद्धच्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऋषभ पंतचं भारताच्या संघात पुनरागमन आणि पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचा शानदार सोहळ्यात समारोप. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.